आतापर्यंत आपण क्यूचे इम्पॉर्टन्स आणि ऍप्लिकेशन बघितले, त्याचप्रमाणे आपण क्यू एडीटी बघितले, म्हणजेच काय, क्यू ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप, म्हणजे आपण त्यावर होणारे सर्व ऑपरेशन्स बघितले, जसे की क्रिएट क्यू फंक्शन्स, ऍड क्यू फंक्शन्स, डिलीट क्यू फंक्शन, फ्रंट क्यू फंक्शन, इज एम्प्टी क्यू फंक्शन, इज फुल क्यू फंक्शन. तर हेच ऑपरेशन आपण कुठला कोड यूज करून क्यू मध्ये यूज करणार आहोत ते आपण बघू. तर सर्वप्रथम आपण क्यूचे क्रिएट क्यू फंक्शन बघू, म्हणजेच क्रिएट ऑपरेशन आपण सर्वात आधी बघू. तर क्रिएट क्यू फंक्शन हे कशासाठी यूज करतो आपण, तर एम्प्टी क्यू तयार करण्यासाठी. याचा छोटासा कोड असा आहे, हॅश डिफाइन मॅक्स 10, इंटीजर क्यू मॅक्स, इंटीजर फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू -1, इंटीजर आयटम इज इक्वल टू 0. तर बघा, यात मॅक्स 10 म्हणजे काय, तर मॅक्स ही क्यूची साईज आहे, तर क्यूची साईज इथे काय डिफाइन होईल, 10. आणि फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू -1, म्हणजेच काय, ज्या वेळेला क्यू एम्प्टी असेल त्यावेळेला फ्रंट आणि रेअर हे -1 ने रिप्रेझेंट होतील, म्हणजे त्यांचे लोकेशन काय असणार आहे, तर -1. त्यानंतर आपण पुढचे ऑपरेशन बघू, इज एम्प्टी क्यू फंक्शन. तर हे ऑपरेशन आपण कशासाठी वापरतो, हे ऑपरेशन आपण क्यू ही एम्प्टी आहे किंवा नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी यूज करतो. तर यात फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू -1 जर असेल तर इज एम्प्टी क्यू आपल्याला ट्रू आन्सर देईल, अदरवाइज ते आपल्याला फॉल्स आन्सर देईल. तर या ऑपरेशन साठी मी तुम्हाला कोड दिलेला आहे, तो कोड बघा, इंटीजर इज एम्प्टी क्यू फंक्शन महिरपी कंसात इफ ओपन ब्रॅकेट फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू -1 क्लोज ब्रॅकेट रिटर्न 1 एल्स रिटर्न 0. तर हा कोड इम्प्लिमेंट करून आपण क्यू एम्प्टी आहे किंवा नाही हे ठरवू शकतो. तर यापुढचं ऑपरेशन आहे इज फुल क्यू. तर हे कशासाठी आपण वापरतो, तर क्यू ही फुल आहे किंवा नाही, म्हणजे क्यू मध्ये आपण एखादी एलिमेंट इन्सर्ट करू शकतो किंवा नाही, यासाठी आपण हे ऑपरेशन यूज करतो. म्हणजे जर क्यू मध्ये रेअर जर लास्ट लोकेशनला पॉइंट करत असेल तर क्यू ही काय असणार आहे, फुल असणार आहे, म्हणजेच काय, त्यात स्पेस अवेलेबल नाही. तर यासाठी एक छोटा कोड आहे, तो म्हणजे इंटीजर इज फुल क्यू फंक्शन महिरपी कंसात इफ रेअर इज इक्वल टू मॅक्स -1 क्लोज ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट रिटर्न 1 एल्स रिटर्न 0 महिरपी कंस पूर्ण. तर हा कोड आपण यूज करून क्यू ही फुल आहे किंवा नाही हे जाणून घेऊ शकतो. त्याचप्रकारे पुढचं ऑपरेशन म्हणजे ऍड क्यू इंटीजर आय, म्हणजे एखादी व्हॅल्यू क्यू मध्ये ऍड करण्यासाठी हे ऑपरेशन आपण वापरतो. पण हे ऑपरेशन केव्हा इम्प्लिमेंट करू शकू, ज्या वेळेला क्यू ही फुल नसेल त्यावेळेला, आणि ज्या वेळेला आपण एलिमेंट ऍड करतो क्यू मध्ये त्यावेळेला रेअरची पोझिशन ही 1 ने इन्क्रिमेंट होते. यासाठी मी तुम्हाला कोड दिलेला आहे, तो म्हणजे व्हाइड ऍड क्यू कंसात इंटीजर आय महिरपी कंस इफ कंसात रिअर इज इक्वल टू मॅक्स -1 कंस पूर्ण प्रिंट एफ इन ब्रॅकेट एरर क्यू इज फुल क्लोज ब्रॅकेट रिटर्न एल्स इफ ओपन ब्रॅकेट फ्रंट is double equal to minus 1, close bracket, front is equal to 0, rare plus plus, q of rare is equal to I. याद बघा, आपण इंटीजर आय ही व्हॅल्यू आपण क्यू मध्ये इन्सर्ट करणार आहे. जर रेअर इज इक्वल टू मॅक्स वन असेल तर क्यू काय असणार आहे, फुल. आणि जर फ्रंट इज इक्वल टू मायनस वन असेल तर आपण त्या क्यू मध्ये आय इन्सर्ट करू शकतो, म्हणजेच त्याने काय होणार, रेअरची पोझिशन ही वनने इन्क्रिमेंट होणार. तेच या कोडमध्ये दिलेले आहे. तर हा कोड यूज करून आपण क्यू मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतो. त्याचप्रकारे पुढचं ऑपरेशन आपण बघणार आहोत, ते डिलीट क्यू. तर हे ऑपरेशन कशासाठी यूज करतो, तर क्यू मध्ये दिलेले व्हॅल्यू ह्या डिलीट करण्यासाठी. तर यामध्ये काय होते, फ्रंट हा क्यू मधील पहिल्या ऍटमला पॉइंट करत असतो, पण ज्या वेळेला डिलिशन होते त्यावेळेला फ्रंटची व्हॅल्यू वनने इन्क्रिमेंट होते. तर यासाठी एक कोड दिलेला आहे डिलीट क्यू ऑपरेशनसाठी, तो बघा. इंटीजर डिलीट क्यू फंक्शन, महिरपी कंसात, इंटीजर आयटम इफ फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू मायनस वन, प्रिंट एफ क्यू एम टी रिटर्न, एल्स आयटम इज इक्वल टू क्यू फ्रंट फ्रंट प्लस प्लस रिटर्न आयटम. तर यात बघा, इंटीजर डिलीट क्यू फंक्शन हे म्हटलेलं आहे, तर इथं आपण इंटीजर आयटम हा डिलीट करणार आहे. जर फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू मायनस वन ही कंडिशन असेल तर त्यावेळेला क्यू हा एमटी आहे, तर तुम्ही त्यातून कुठला एलिमेंट काढू शकत नाही, कारण त्यात एलिमेंटच नाही. जर आयटम इज इक्वल टू क्यू फ्रंट, जर फ्रंटला आयटम आहे म्हणजे एखादी व्हॅल्यू फ्रंटला आहे, तर ती व्हॅल्यू डिलीट होईल आणि फ्रंट हा वनने इन्क्रिमेंट होईल. तेच या कोडमध्ये दिलेलं आहे. हा कोड यूज करून आपण क्यू मधील व्हॅल्यू डिलीट करू शकतो. तर पुढचं ऑपरेशन आहे फ्रंट क्यू फंक्शन, फ्रंट क्यू. तर यात काय, हे ऑपरेशन कशासाठी यूज करतो, तर या ऑपरेशनने जी फ्रंटची व्हॅल्यू असेल ती आपल्याला रिप्रेझेंट होते. तर याच्यासाठी एक कोड दिलेला आहे, तो म्हणजे इंटीजर फ्रंट क्यू फंक्शन, महिरपी कंसात, इफ इज एमटी क्यू फंक्शन, प्रिंट एफ क्यू एमटी रिटर्न, एल्स रिटर्न क्यू ऑफ फ्रंट. जर ती क्यू एमटी असेल तर आपल्याला आन्सर मिळेल क्यू एमटी आहे, आणि क्यू जर एमटी नसेल तर त्यातली फ्रंटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला रिप्रेझेंट होईल. तर अशा प्रकारे हे ऑपरेशन यूज करून आपण क्यू मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. क्यू ही एमटी आहे की फुल आहे हे आपण या ऑपरेशनद्वारे करू शकतो. तर हेच ऑपरेशन यूज करून आता आपण कम्प्युटर मेमरीमध्ये क्यू कशी रिप्रेझेंट करतात ते बघू. क्यू ही रिप्रेझेंट होताना लिंक्ड ऑर्गनायझेशनने तसेच सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशनचा उपयोग करते. तर चला आता आपण बघू सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशनचा यूज करून क्यू कशी रिप्रेझेंट होते. तर यासाठी तीन एंटिटीज महत्वाच्या असतात, त्या म्हणजे अन ॲरे टू होल्ड क्यू ॲटम्स, अ व्हेरिएबल टू होल्ड इन इंडेक्स ऑफ द फ्रंट आयटम, अ व्हेरिएबल टू होल्ड द इंडेक्स ऑफ द रेअर आयटम. ह्या तीन गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. क्यू डेटा टाईप डिफाईन होतो तो या प्रकारे, मी स्लाइडवर दिलेलाच आहे, हॅश डिफाईन मॅक्स एट, इंटीजर क्यू मॅक्स, इंटीजर फ्रंट इज इक्वल टू मायनस वन, रेअर इज इक्वल टू मायनस वन. तर या कोडमध्ये बघा मॅक्स एट दिलेला आहे. मॅक्स म्हणजे काय, तर तुमच्या क्यूची साईज, तर ती काय दिलेली आहे, एट. आणि फ्रंट इज इक्वल टू मायनस वन, रेअर इज इक्वल टू मायनस वन, म्हणजेच ही क्यू काय आहे, एमटी. आणि या क्यू साठी इंडायसेस हे झिरो पासून स्टार्ट होते आणि ही क्यू जर 8 साइजची आहे तर याची लास्ट पोझिशन कुठे असेल, 7th वर, म्हणजे याचा लास्ट इंडेक्स काय तर 7. तर हे मी तुम्हाला स्लाइड नंबर 6 वर दिलेले आहे, त्यात बघा. या प्रकारे ही क्यू तयार झालेली आहे. क्यू मध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे क्यूचे इंडेक्स आहेत. तर आता यात जर मला एखादी एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर आता आपण यात एलिमेंट इन्सर्ट करू. एलिमेंट इन्सर्ट करताना आपल्याला कुठले ऑपरेशन घ्यावे लागेल तर ऍड क्यू. आता आपण यात 5 एलिमेंट ऍड करू. ऑपरेशन काय, ऍड क्यू 5. 5 एलिमेंट हा एमटी क्यू मध्ये इन्सर्ट झाल्यावर क्यूचा रेअर एंड आणि फ्रंट एंड हा इन्क्रिमेंट होईल. रेअर एंड आणि फ्रंट एंड हा इन्क्रिमेंट होईल, म्हणजेच फ्रंट इज इक्वल टू 0, रेअर इज इक्वल टू 0. आणि 5 एलिमेंट हा क्यूच्या फ्रंटला म्हणजेच 0 लोकेशनला स्टोअर होणार. तर आता कंडिशन काय होणार क्यूची, मॅक्स इज इक्वल टू 1, म्हणजे क्यूची साईज काय आहे 8, फ्रंट इज इक्वल टू 0 आणि रेअर इज इक्वल टू 0. याच प्रकारे मी ह्या क्यू मध्ये 9, 2, 3, 8 हे एलिमेंट इन्सर्ट केले. तर आता मॅक्स इज इक्वल टू 8, फ्रंट इज इक्वल टू 0 आणि रेअर इज इक्वल टू 4. म्हणजे ज्या पद्धतीने मी एलिमेंट इन्सर्ट करत जाणार त्याच पद्धतीने क्यूचे फ्रंट एंड हे जसेच्या तसे सेट राहणार, पण रेअर मात्र 1 ने इन्क्रिमेंट होणार. ते तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतेच आहे. आता इथे बघा, 9, 2, 3, 8 हे एलिमेंट इन्सर्ट केल्यावर रेअर काय 4. आता बघा ह्या क्यू मध्ये 11, 9, 11 आणि 1 हे 3 एलिमेंट इन्सर्ट केले तर रेअर काय 7. आणि अशा प्रकारे आता 8 साइज असलेली क्यू ही फुल झाली. तर आता हे आपण बघितले इन्सर्शन साठीचे ऍड क्यू ऑपरेशन. आता आपण डिलिशन साठीचे डिलीट क्यू ऑपरेशन बघू. आपण बघितले इन्सर्शन करताना रेअर इन्क्रिमेंट झाला 1 ने, तर डिलिशन होताना रेअरची पोझिशन तीच राहील आणि फ्रंटची पोझिशन 1 ने इन्क्रिमेंट होईल. आता क्यू मधून जर 5 एलिमेंट डिलीट केला, डिलीट क्यू 5, तर आता फ्रंट 1 ने इन्क्रिमेंट होणार. तसेच आता आपण डिलीट करू 9 आणि 2, तर आता फ्रंटची पोझिशन काय होणार तर 3 आणि रेअर जसाच्या तसाच राहील. आता आपण 3, 8, 9, 11 हे नंबर डिलीट केले तर रेअर जसाच्या तसा राहील, पण फ्रंट इज इक्वल टू 7, म्हणजेच आता फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू 7. आणि हा आपण जर डिलीट केला तर क्यू ही एम्प्टी होणार आणि पुन्हा क्यू मध्ये फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू -1. तर यावरून काय लक्षात येते, क्यू जर एम्प्टी असेल तर फ्रंट इज इक्वल टू रेअर इज इक्वल टू -1. जर क्यू फुल असेल तर रेअर इज इक्वल टू मॅक्स -1. मॅक्स म्हणजेच काय तर क्यूची साईज. जर फ्रंट इज इक्वल टू रिअर इज नॉट इक्वल टू -1, क्यू मध्ये 1 कंटेन म्हणजेच 1 एलिमेंट किंवा व्हॅल्यू असेल. तर या प्रकारे क्यू मध्ये इन्सर्शन होते आणि क्यू मधील एलिमेंटचे डिलिशन या पद्धतीने होते. आता आपण बघणार आहोत लिनियर क्यू मध्ये प्रॉब्लेम ओव्हरफ्लो हा डिसएडव्हान्टेज आहे. तर हा डिसएडव्हान्टेज कसा ते आपण बघू. तुम्हाला स्लाइडवर बघा एक डायग्राम दिसते, त्यात बघा 6 साइज असलेली क्यू आहे, म्हणजे मॅक्स इज इक्वल टू 6. त्यात 3, 9, 5 हे 3 एलिमेंट आहे आणि यात रेअर इज इक्वल टू 5 आणि फ्रंट इज इक्वल टू 3, म्हणजेच रेअर इज इक्वल टू मॅक्स -1, म्हणजेच ही क्यू काय आहे तर फुल आहे. आता यात आपण एलिमेंट इन्सर्ट नाही करू शकत, पण यात बघा फोर व्हॅकंट लोकेशन आहेत, म्हणजेच Q0, Q1, Q2 आणि Q3. तर ह्या प्लेसेस आपण यूज करू शकतो का? तर नाही, कारण लिनियर क्यू मध्ये न्यू एलिमेंट हा फक्त रेअर एंडने इन्सर्ट करू शकतो. म्हणून आपण Q0, Q0, Q1, Q2, Q3 ह्या प्लेसेसचा उपयोग करू शकत नाही. तर हा एक ड्रॉबॅक आहे लिनियर क्यूचा. म्हणून इथे आपल्याला सर्क्युलर क्यूचा उपयोग करावा लागतो. आता आपण बघूया अजून असे कुठले डिसएडव्हान्टेज ह्या लिनियर क्यूचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला सर्क्युलर क्यू यूज करावी लागते. आणि ही सर्क्युलर क्यू आहे काय? तर बघा, लिनियर क्यूचा एक ड्रॉबॅक तर आपण बघितलाच, तो म्हणजे क्यू मध्ये जर सुरुवातीला स्पेस अवेलेबल असेल तरी आपल्याला क्यू फुल आहे असे कळते. कारण क्यू जर 8 साईजचा असेल तर इंडेक्स कसा 0 to 7, आणि जर रेअर 7th लोकेशनला असेल तर काय, क्यू ही फुल असते. पण फ्रंटचे काही एलिमेंट आपण डिलीट केलेले असतात म्हणून फ्रंटला आपल्याला स्पेस अवेलेबल असते. पण लिनियर क्यूचा रूल काय आहे की फक्त रेअरनेच आपण एलिमेंट इन्सर्ट करू शकतो, फ्रंटने डिलीट करतो. म्हणून इथे आपल्याला स्पेस असून देखील एलिमेंट इन्सर्ट करता येत नाही. हा एक ड्रॉबॅक आपण बघितलाच. तसेच दुसरा ड्रॉबॅक बघायचा म्हटला तर लिनियर क्यूची साईज ही फिक्स्ड असते, तर आपल्याला त्यात काही फ्लेक्झिबिलिटी नसते. म्हणजे एकदा का क्यूची साईज फिक्स झाली, जसे की क्यूची साईज 5, तर आपल्याला त्यात 5 पेक्षा जास्त एलिमेंट इन्सर्ट करता येत नाही. तसेच आर्बिटरीली डिक्लेअर मॅक्झिमम साईज ऑफ क्यू लीड्स टू पुअर युटिलायझेशन ऑफ मेमरी. याचे एक्झाम्पल, क्यू इज डिक्लेअर्ड मॅक्झिमम साईज 1000 अँड ओनली 20 ऑफ देम आर युज. म्हणजे जरी आपण मोठी साईज दिली क्यूची तरी आपण त्यातले मिनिमम साईज डेटा एंट्रीसाठी यूज करतो. आणि यात आपल्याला सुटेबल कोड फ्रंटसाठी लिहावा लागतो, कारण फ्रंट रेअरला कॅचअप करतो आणि त्यानंतर रेअर एंड आणि फ्रंट एंड ची आपल्याला रिसेटिंग करावी लागते. इट लीड्स टू अ फुल स्टेट इव्हन दो ऍक्च्युअली इज नॉट फुल. आणि जर हे अवॉइड करायचं असेल, वी नीड टू राईट अ सुटेबल कोड टू मेक फ्रंट रेग्युलरली कॅचअप विथ रेअर अँड रिसेटिंग ऑफ बोथ क्यू फ्रंट अँड रेअर. इट लीड्स टू क्यू फुल स्टेट इव्हन दो ऍक्च्युअली क्यू इज नॉट फुल. याचे एक्झाम्पल आपण आधीच बघितले, जर 8 साईजची क्यू असेल आणि त्यात 0 to 7 हे त्याचे इंडेक्स आहेत आणि रेअर आपल्याला 7th लोकेशनला दिसतो आहे, पण फ्रंट हा 5th लोकेशनला आहे, म्हणजे पुढच्या आपल्याला 4 स्पेसेस अवेलेबल आहेत, तरी आपण त्यात एलिमेंट इन्सर्ट करू शकत नाही. तसेच अजून ड्रॉबॅक बघायचा म्हटला तर, टू अवॉइड दिस, वेन क्यू फुल इज सिंगल वी नीड टू मूव द एंटायर क्यू टू द लेफ्ट सो दॅट द फर्स्ट एलिमेंट इज ऍट 0th लोकेशन अँड फ्रंट इज सेट टू -1. जर आपल्याला हा प्रॉब्लेम अवॉइड करायचा असेल तर त्यासाठी आपण सर्क्युलर क्यू यूज करतो. तर ही सर्क्युलर क्यू आहे काय? सर्क्युलर क्यू म्हणजे टू रॅप अराउंड फ्रॉम एंड टू स्टार्ट इज कॉल्ड सर्क्युलर क्यू. म्हणजेच स्टँडर्ड क्यू डेटा स्ट्रक्चर मध्ये रिबफरिंगचा प्रॉब्लेम होतो, तो प्रत्येक डीक्यू ऑपरेशनसाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फ्रंट आणि रेअर एंड हा जॉईन करायचा आणि फ्रंट एंड जॉईन करून सर्क्युलर क्यू तयार होते. सर्क्युलर क्यू सुद्धा लिनियर क्यू डेटा स्ट्रक्चर सारखीच आहे आणि सर्क्युलर क्यू पण फर्स्ट इन फर्स्ट आउट हे प्रिन्सिपल फॉलो करते, म्हणजेच की रेअर एंड ने एलिमेंट इन्सर्ट करतो आणि फ्रंट एंड ने एलिमेंट डिलीट करतो. फ्रंट आणि रेअर पॉइंटर हे अॅरेच्या सुरुवातीला पॉइंट करतात, यालाच रिंग बफर म्हणतात. ऍटम हे इन्सर्ट आणि डिलीट होतात क्यू मध्ये, ते झिरो ऑफ वन टाइम होतात. सर्क्युलर क्यू तयार होताना तीन वेने होते, एक म्हणजे युझिंग सिंगल लिंक लिस्ट, युझिंग डबल लिंक लिस्ट आणि युझिंग अॅरे. सर्क्युलर क्यू ही रिंग सारखी दिसते, हे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतेच आहे. या सर्क्युलर क्यू ला तसा रिअल एंड नसतो, ती एका लूप सारखी असते अराउंड द बफर. सर्क्युलर क्यू वर होणारे ऑपरेशन्स म्हणजे इन्सर्ट इन एलिमेंट, इन्सर्ट इन अन एलिमेंट इन द सर्क्युलर क्यू, डिलीट अन एलिमेंट फ्रॉम द सर्क्युलर क्यू, डिस्प्ले द कंटेंट्स ऑफ द सर्क्युलर क्यू. सर्क्युलर क्यू चे हे झाले ऑपरेशन्स. आता या सर्क्युलर क्यू चे आपल्याला ऍडव्हान्टेज काय आहे, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस म्हणजे टू अवॉइड शिफ्टिंग ऑफ क्यू एलिमेंट्स इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स टू बी स्टोर्ड इन क्यू इज फिक्स्ड, दॅट इज इफ क्यू साईज इज फिक्स. सर्क्युलर क्यू हॅज मेनी ऍप्लिकेशन सच एज प्रिंटर क्यू, प्रायोरिटी क्यू अँड क्यू सिम्युलेशन. तर हे झाले सर्क्युलर क्यू. आता आपण डबल एंडेड क्यू बघू. आता डबल एंडेड क्यू मध्ये आपण एलिमेंट ऍड आणि रिमूव हे दोघी एंडने करू शकतो, आयदर फ्रंट ऑर रेअर. पण आपण लिस्ट मध्ये मात्र काही चेंजेस करू शकत नाही, म्हणजे आपण मधूनच काही इन्सर्ट किंवा डिलीट करू शकत नाही. डबल एंडेड क्यू चे दोन व्हेरिएशन आहेत, ते म्हणजे इनपुट रेस्ट्रिक्टेड आणि आउटपुट रेस्ट्रिक्टेड. इन्सर्शन हे एकाच साईडने होते, पण डिलिशन हे दोघ साईडने होते, हे इनपुट रेस्ट्रिक्टेड मध्ये होते. तर आउटपुट रेस्ट्रिक्टेड डबल एंडेड क्यू मध्ये काय होते, डिलिशन हे एकाच साईडने होते, पण यात इन्सर्शन करताना आपण दोघ साईडने इन्सर्शन करू शकतो. एलिमेंट इन्सर्ट आणि डिलीट करताना दोन पॉसिबिलिटी असतात, त्या म्हणजे जेव्हा आपण एलिमेंट इन्सर्ट करतो तेव्हा ती ऑलरेडी फुल असेल, तेव्हा ती क्यू जर ऑलरेडी फुल असेल तर रिझल्ट हा ओव्हरफ्लो येतो, आणि एलिमेंट डिलीट करताना क्यू एम्प्टी असेल तर रिझल्ट हा अंडरफ्लो ऑकर्स असा येतो. त्यावर होणारे ऑपरेशन म्हणजे एन क्यू फ्रंट फंक्शन, एन क्यू रिअर फंक्शन. एन क्यू फ्रंट फंक्शन कशासाठी यूज करतो, तर एलिमेंट फ्रंट एंडला ऍड करण्यासाठी. एन क्यू रिअर फंक्शन कशासाठी यूज करतो, तर एलिमेंट रेअर एंडला ऍड करण्यासाठी. डी क्यू फ्रंट फंक्शन हे कशासाठी करतो, तर फ्रंटचा एलिमेंट हा डिलीट करण्यासाठी. डी क्यू रेअर फंक्शन हे कशासाठी यूज करतो, तर रेअरचा एलिमेंट हा डिलीट करण्यासाठी. डिस्प्ले डबल एंडेड क्यू म्हणजे क्यू डिस्प्ले करण्यासाठी या फंक्शनचा यूज आपण करतो किंवा हे ऑपरेशन आपण वापरतो. तर डबल एंडेड क्यूचे काही ऍप्लिकेशन आहेत, ते म्हणजे डेटा टू बी स्टोअर्ड हॅज टू बी ऑर्डर्ड, म्हणजे एकाच ऑर्डरने डेटा स्टोअर्ड होतो. व्हेन कॉम्पॅक्ट स्टोरेज इज नीडेड, व्हेन द रिट्रायव्हल टू डेटा एलिमेंट्स हॅज टू बी फास्टर. तर हे झाले डबल एंडेड क्यूचे ऍप्लिकेशन. जसे आपण सर्क्युलर क्यू बघितली, डबल एंडेड क्यू बघितली, त्याचप्रकारे आता आपण प्रायोरिटी क्यू बघू. तर ही प्रायोरिटी क्यू काय आहे?
प्रायोरिटी क्यू इज अ फायनाईट कलेक्शन ऑफ प्रायोरिटाइज आयटम्स.
म्हणजे प्रायोरिटीनुसार त्या क्यू मध्ये आयटम्स हे इन्सर्ट केलेले असतात, ती म्हणजे प्रायोरिटी क्यू.
तर यात काय असते? एलिमेंट्सचे कलेक्शन केलेले असते. तर एलिमेंट्स हे अशा पद्धतीने स्टोअर्ड केलेले असतात की त्या प्रत्येक एलिमेंटला त्याची प्रायोरिटी ठरवून दिलेली असते. त्या प्रायोरिटीनुसार हे एलिमेंट्स स्टोअर्ड होतात, म्हणजे ते ऑर्डरनुसार, म्हणजे ते त्याच ऑर्डरनुसार यामध्ये स्टोअर्ड होतात. आणि
त्या पद्धतीने आणि प्रायोरिटी प्रमाणेच ते क्यू मध्ये ऍड होतात आणि क्यू मधून डिलीट होतात.
तर यासाठी काही रूल दिलेले आहे, ते म्हणजे द एलिमेंट विथ अ हायर प्रायोरिटी इज प्रोसेस्ड बिफोर एनी एलिमेंट ऑफ लोअर प्रायोरिटी.
म्हणजे ज्या एलिमेंटची प्रायोरिटी ही हाय असेल त्यानुसार या प्रायोरिटी क्यू मध्ये प्रोसेस होते.
आणि दुसरं म्हणजे इफ देअर वेअर एलिमेंट्स विथ द सेम प्रायोरिटी देन द एलिमेंट ऍडेड फर्स्ट इन द क्यू वुड गेट प्रोसेस्ड फर्स्ट.
जर समजा दोन सारखे प्रायोरिटीचे एलिमेंट एकाच वेळेला या क्यू मध्ये असतील तर काय होते? जो एलिमेंट हा आधी स्टोअर्ड झाला असेल तो एलिमेंट त्या एलिमेंटवर आधी प्रोसेस होते आणि मग नंतर पुढच्या एलिमेंटवर प्रोसेस होते. तर याचे उदाहरण द्यायचे झाले तर हॉस्पिटलमध्ये बघा अनेक इमर्जन्सी केसेस येतात. तर या केसेसमध्ये जर डॉक्टर कमी अवेलेबल असतील, म्हणजे आता तर डॉक्टर मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले तर भरपूर डॉक्टर असतात, पण एखाद्या वेळेला असे होते बर्नच्या 3-4 केसेस आल्या आणि त्यावेळेला डॉक्टर एकच अवेलेबल आहे, तर यावेळेला डॉक्टर काय करणार? पेशंटची आधी प्रायोरिटी बघणार, म्हणजे कुठल्या पेशंटला सर्वात आधी इलाज करणं महत्वाचे आहे, तो त्यानुसार ज्या पेशंटला जास्त गरज असेल इलाज करण्याची त्या पेशंटला तो आधी घेणार. म्हणजे जो पेशंट जास्त बर्न झालेला असेल त्या पेशंटला तो आधी चेक करणार आणि नंतर बाकीचे. म्हणजे तो म्हणजे इथं तो आधी प्रायोरिटी ठरवणार. सेम त्याच पद्धतीने प्रायोरिटी क्यू मध्ये असते, एलिमेंटच्या प्रायोरिटीनुसार त्या एलिमेंटवर प्रोसेस होते. आणि दुसरे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर बघा, प्रायोरिटी क्यू इज अ लिस्ट ऑफ बॅकग्राऊंड जॉब्स ऑन अ मल्टी युजर कम्प्युटर. इच बॅकग्राऊंड जॉब इज गिव्हन प्रायोरिटी लेवल. लेट्स सपोज इन अ कम्प्युटर सिस्टीम जॉब्स आर असाइंड 3 प्रायोरिटीज, नेमली पी क्यू आर, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. अकॉर्डिंग टू प्रायोरिटी ऑफ द जॉब इट इज इन्सर्टेड ऍट द एंड ऑफ द लास्ट ऑफ अदर जॉब्स हॅव्हिंग सेम प्रायोरिटी. म्हणजे जर एकाच वेळेला 3 जॉब्स हे असतील क्यू मध्ये तर तो काय करणार? जर ह्या तिघ जॉब्सची प्रायोरिटी सेम असेल तर तो काय करेल? जो जॉब आधी इन्सर्ट झालेला असेल त्या जॉबवर आधी प्रोसेस करणार आणि त्यानंतर सेकंड जॉब प्रोसेसिंगसाठी घेणार. तर अशी असते ही प्रायोरिटी क्यू. तर या प्रायोरिटी क्यू वर कुठले ऑपरेशन होतात? तर ते म्हणजे इनिशियलाइज पी क्यू प्रायोरिटी क्यू टू बी द एम्प्टी प्रायोरिटी क्यू. त्यानंतर डिटरमाइन इफ प्रायोरिटी क्यू इज एम्प्टी. डिटरमाइन इफ प्रायोरिटी क्यू इज फुल. इफ प्रायोरिटी क्यू इज नॉट फुल, इन्सर्ट अन ऍटम एक्स इंटू प्रायोरिटी क्यू. जर प्रायोरिटी क्यू फुल नसेल तर आपण त्यात ऍटम इन्सर्ट करू शकतो. इफ प्रायोरिटी क्यू इज नॉट एम्प्टी, रिमूव्ह अन ऍटम एक्स. जर प्रायोरिटी क्यू ही एम्प्टी नसेल तर त्यातून आपण एलिमेंट रिमूव्ह करू शकतो. तर यासाठी तर प्रायोरिटी क्यू इम्प्लिमेंट करण्यासाठी दोन वे आहे, एक म्हणजे सॉर्टेड लिस्ट आणि दुसरी म्हणजे अनसॉर्टेड लिस्ट. तर सॉर्टेड लिस्टचे ऍडव्हान्टेजेस काय? डिलिशन इज इझी. म्हणजे सॉर्टेड लिस्टमध्ये डिलिशन करायला आपल्याला सोपे जाते, कारण आपण
प्रायोरिटी त्यामध्ये आधीच सिलेक्ट केलेली असते, म्हणून यामध्ये आपल्याला डिलिशन करायला सोपे असते. त्यानंतर तसेच याचा डिसएडव्हान्टेज काय, तर यामध्ये इन्सर्शन करणे हे हार्ड असते, कारण यात प्रॉपर लोकेशन इन्सर्शनसाठी शोधावे लागते. नंतर अनसॉर्टेड लिस्ट, याचा ऍडव्हान्टेज काय, तर यामध्ये इन्सर्शन हे इझिली होते, फक्त ऍटम ऍड करायचा असतो. आणि याचा डिसएडव्हान्टेज काय, तर हे डिलिशनसाठी हार्ड असते, कारण यात आपण प्रायोरिटी डिफाईन नंतर करतो आणि त्या पद्धतीने त्याचे डिलिशन करत चालतो. तर यामध्ये या अनसॉर्टेड लिस्टमध्ये डिलिशन करणे हे हार्ड असते. क्यूचे काही मेन ऍप्लिकेशन आहेत, ते म्हणजे कुठले, तर कॅटेगराइज डेटा. क्यूज आर यूज टू कॅटेगराइज डेटा इन टू डिफरंट ग्रुप्स विदाउट लॉसिंग द ओरिजिनल ऑर्डरिंग ऑफ द डेटा. म्हणजे ओरिजिनल जो डेटा असेल त्याचा ऑर्डर न चेंज करता हा डेटा आपण कॅटेगराइज करू शकतो. त्याचप्रकारे जोसेफ्स प्रॉब्लेम, नंतर जॉब शेड्युलिंग, तसेच क्यू सिम्युलेशन. क्यू सिम्युलेशन इट इज अ मॉडेलिंग ऍक्टिव्हिटी यूज टू जनरेट स्टॅटिस्टिक अबाउट द परफॉर्मन्स ऑफ अ क्यू. तर हे झाले क्यूचे मेन ऍप्लिकेशन. तर यामध्ये आपण सर्वात आधी लिनियर क्यू बघितले, त्याचप्रकारे आपण यामध्ये लिनियर क्यू मध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहे, तर ते ड्रॉबॅक्स क्रिएट झाले त्यामुळे आपण सर्क्युलर क्यू कशी यूज करतो हे बघितले. तसेच आपण डबल एंडेड क्यू बघितली, त्याचप्रकारे आपण प्रायोरिटी क्यू बघितली. तर मला असे वाटते तुम्हाला क्यूचा कन्सेप्ट हा आता इथे व्यवस्थित कळालेला असेल. तर इथे मी माझा हा टॉपिक संपवते.